हा काय देऊ साहेब?
आयुष्याच्या नेहमीच्या कटकटींना वैतागलोय. बायको एकसारखी सतत खर्च करत असते, मुलं अजिबात ऐकत नाहीत, शेजारी त्रासच काय देतात. मला ना या सगळ्या त्रासातून मोकळं व्हायचंय. अहो थोडस का होईना पण सुखी व्हायचंय. सुखी माणसाचा सदरा आहे का हो तुमच्याकडे?
सुखी माणसाचा सदरा मिळेल ना, पण आमच्याकडे नाही. कलर्स मराठीवर
दसऱ्या निमित्त खास भेट, सुखी माणसाचा सदरा 25 ऑक्टोबर पासून आपल्या कलर्स मराठीवर.